हरे कृष्ण श्रीमद् भगवत गीता अध्याय व्यो श्लोक नंबर 56। हिना आध्यात्मिक जगत में प्रवेश करण का पहनी गुरु गौरंग का कृपा जी याचना कंदे मंगलाचरण कंदा से ताकि असं जेकी को जो पढ़ी रहा हूं इन जो पूरो पूरो लाभ प्राप्त थे जेको है कृष्ण प्रेम जी प्राप्ति। ओम ज्ञान तिमरंगस्य ज्ञानंजनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः तदामहयं ददाति स्वपदान्तिकम्। वन्देऽहं श्रीगुरुः श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथं वितन्तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादा सहगणललिता श्रीविशाखान्वितांश। हे कृष्ण करुणा सिंधु दीनबंधु जगत्पते गोपीश गोपिका कांता राधा कांत नमोस्तुते। तप्त कांचन गौरंगे राधे वृंदावनेश्वरी वृषभानु सुत देवी प्रणमामि हरि प्रिये। वंशकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्यैव च पतितनां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदी गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे हरे। श्रीमद्भगवद गीता मात जी जय। अध्याय जो नालो आहे गीता जो सार श्लोक नंबर 56। भगवान श्री कृष्ण जे मुखा विंद माने कल इन अत्यंत ही पवित्र शब्दन के मोसंगत चवण जी कोशिश कयो। भगवान चवन था दुखी श्वनु विघ्न मना सुखेशु विगत स्पृह वीतराग भय क्रोध स्थितधीर्मुनिरुच्यते दुःखेष्वनुद्विग्नमना सुखेषु विगतस्पृह वीतराग भय क्रोध स्थितधीर्मुनिरुच्यते दुःखेष्वनुद्विग्नमना सुखेषु विगतस्पृह वीतराग भय क्रोध स्थितधीर्मुनिरुच्यते। इन शब्दों से मायने लिसो दुखेषु अर्थात दुखन में यानी केनी के समझे दुखन में टे कहड़ा आदि दैविक आदि भौतिक आध्यात्मिक दुखेशु अनुद्विग्न मना उद्विग्न मना मनी मन में बिना विचलित थियण जे सुखेशु यानी सुखन में विगत स्पृह रुचि खां सिवाय वीत मना मुक्त थी कैसा राग भय क्रोध राग यानी आसक्ति भय यानी खोफ क्रोध यानी गुस्सो ಸ್ಥಿತಧೀರ್ ಮುನಿ ರುಚ್ಯತೆ. ಸ್ಥಿತಧೀ ಯಾನಿ ಸ್ಥಿರ ಮುನಿ, ಸ್ಥಿರ ಮನವಾರೋ ಮುನಿ ಯಾನಿ ಋಷಿ ಉಚ್ಯತೆ ಸವಾಯತೋ. ತರ್ಜುಮೋ, ಜೇಕೋ ಮಾಹೂ ಟಿನ್ ಕಿಸ್ಮನ್ ಜೆ ಲುಖನ್ ಮೇ ಟಿನ್ ಕಿಸ್ಮನ್ ಜೆ ಲುಖನ್ ಜೆ ವಿಚ್ಚ ಮೇ ಹೋಂದೇ ಬು ಮನ ಮೇ ವಿಚಲಿತ್ ಕೋ ನಥೋ ಥಿಯೆ ಯಾ ಸುಖ ಮೇ ಬು ಫೂಂಡ ಜೆ ನಥೋ ಯಾ ಜೇಕೋ ಮೋಹ ಯಾ ಡಪ ಐ ಕ್ರೋಧ ಖಾ ಮುಕ್ತ ಆಹೆ ಉನಕ್ಕೆ ಸ್ಥಿರ ಮನವಾರೋ ಋಷಿ ಜೈಬು ಆಹೆ. ಶಿಲ ಪ್ರಭುಪಾದ ಜಿ ಡಾಡೆ ಸುಹಣೆ ತರೀಕೆ ಸಾ ಸಮಝೈಂದಾ ಅಸಾ ಸಭ ಧ್ಯಾನ ಸಾ ಶಿಲ ಪ್ರಭುಪಾದ ಜಿ ಶಬ್ದನ್ ಕೆ ಸಮಝಣ ಜಿ ಕೋಶಿಶ್ ಕಂದಾಸಿ ತಾತ್ಪರ್ಯ ಶ್ರೀಲ ಪ್ರಭುಪಾದ ದ್ವಾರಾ. ಶಿಲ ಪ್ರಭುಪಾದ ಜಿ ಜೈ ಸಭ ಕಾ ಪೇಣಿ ತ ಶಿಲ ಪ್ರಭುಪಾದ ಜಿ ಮುನಿ ಶಬ್ದ ಜೊ ಮತ್ಲಬ್ ಉದಾರ ಜಿ ಭಗವಾನ ಜೈವ ಸ್ಥಿತ ಧೀರ್ ಮುನಿ ರುಚ್ಯತೆ. ಮುನಿ ಜಾಕೆ ಜೈವ ಆಹೆ ಹಿತೆ ಸ್ಥಿತ ಧೀರ್ ಮುನಿ ಚಯ ಆಹೆ. ಹಿಕ್ಕಳು ಸಾಧಾರಣ ಮುನಿ ಹೊಂದ ಬ ಟೈಪ್ ಜಾ ಮುನಿ. ಭಗವಾನ್ ಶಿಲ ಪ್ರಭುಪಾದ ಜಿ ಚವನ್ ಥಾ ಮುನಿ ಶಬ್ದ ಜೊ ಮತ್ಲಬ್ ಆಹೆ ಉಹೋ ಜೇಕು ಪೈಂಜೆ ಮನ ಕೆ ಖುಷ್ಕ ಚಿಂತನ್ ಕರೆ ಮನ ಕೆ ಗಣನಿ ನಮೂನ ಮೇ ವಿಲೋಡೆ ಥೋ ಪರ ಕೇಂಬ ಸಹಿ ನತೀಜೆ ತೆ ಪಹುಚೆ ನ ಥೋ. ಬಸ್ ಉನ ಜೊ ಕಮ್ ಹೊಂದ ಮನನ್ ಕರಣ ಇಯ ಥಿ ತೋ ಸಗೆ ನ ಪರಮ ಸತ್ಯ ಹಿಯ ಥಿ ತೋ ಸಗೆ ನ ಪರಮ ಸತ್ಯ ಹಿಯ ಥಿ ತೋ ಸಗೆ ಭಗವಾನ್ ಮನ ಪೈಂಜೆ ಮನ ಕೆ ಗಣನಿ ನಮೂನ ಸಾ ವಿಲೋಡಿಂದ ಆಹೆ ಪರ ಹಿಕಡೆ ಪಾಯಿಂಟ್ ತೆ ನ ಪುಜಂದ ಆಹೆ. ಹಾಣೆ ಉನ ಜಿ मजीद शिला प्रभुपाद जी उनके अगर बुधाइन था इो वो आहे त हर मुनि के पैंजो एक नजरियो हों पैंजो एकड़ो पॉइंट ऑफ विजन हों अस जैसी ताई एक मुनि बन मुनि का विचार में अलग कोन हों तो उनके मुनि शब्द जे पूरे भाव से मुनि न तो चई सकजे. मन ये जरूरी आहे त एकड़ो मुनि उन जो जेको पॉइंट ऑफ व्यू आहे सो बे का भिन्न हो जाए. करोड़े मुनि हुंदा करोड़न जो अगर एक बे समेज थे तो माना वो सही ना है उन सही मनन ना है कयो आहे. जी महाभारत जो एकड़ो इते श्लोक श्री प्रभुपाद जी बुधायो नच सौऋषि यस्य मतम न भिन्न. महाभारत वन पर्व में 313.117 पर हिक स्थित धीर मुनि जैसे भगवान द्वारा जिक्र कयो आयो आहे साधारण मुनि का अलग आहे. यानी हुनन मुनियन जो त एक पॉइंट ऑफ व्यू न हुंदो आहे बस उनन जो कम हुंदो आहे मनन करण कंटिन्यूअस मनन कंदा आहिनि. ऐं अगर उनन जो भिन्न मत न आहे बियन सां नना सौ ऋषि यस्य मतम न भिन्नम उनन जो मत जेकॾहिं ॿिए खां डिफरेंट न आहे त उहो मुनि चवण जे योग्य न आहे. पर हिते जेको भॻवान चयो आहे छा स्थित धीर मुनि रुच्यते. स्थित धीर मुनि इन जो साधारण मुनि का अलग आहे. स्थित धीर मुनि सदाई कृष्ण भावना अमृत में रहे थो छाकाण त हिन पैदा कंदड़ कल्पनाउन जा सब कार्य खत्म करे छॾिया आहिनि. पहिरीं भॻवान चयो जेके कल्पनायूं आहिनि जेके मन मां प्रजहाति यदा कामान सर्वान पार्थ मनोगतान मन जे अंदर जेके इच्छाऊं आहिनि तंहिंखे त ख़तम करे छॾियईं. छाकाणि त हिन पैदा कंदड़ कल्पनाउनि जा सभु कार्य छॾे छॾिया इन खे प्रशांत निशेष मनोरथांतर अस्तोतर रतन 43 चयो वेंदो आहे. या उहो माण्हू जंहिं मन जे कल्पनाउनि जी अवस्था खे पार कयो आहे ऐं उन नतीजे ते पहुतो आहे त भॻवान श्री कृष्ण वासुदेव ई सभु कुझु आहे. जीअं भॻवान श्री कृष्ण पाण ॿुधाईंदा आहिनि बहूनाम जन्मनामन्ते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेव सर्वमिति स महात्मा सुदुर्लभ 7.19. श्री प्रभुपाद जी ॿुधाइनि था जॾहिं कंहिं माण्हूअ खे घणनि ई जन्मनि ताईं इहो मुनि बणिजी करे पंहिंजे मन खे विभिन्न तरीक़े सां विलोड़ींदो आहे बहूनाम जन्मनामनि ते करोड़े करोड़े जन्मनि खां पोइ हिकु पॉइंट ते पहुचंदो आहे. पोइ छा कंदो आहे ज्ञानवान ज्ञानवान बणजंदो आहे. ऐं ज्ञान कहिड़ो थींदो अथसि वासुदेव सर्वमिति त भॻवान वासुदेव ई सभु कुझु आहे. स महात्मा सुदुर्लभ अहिड़ो महात्मा ॾाढो दुर्लभ आहे. हिन खे मन करे स्थित थियल मुनि चइबो आहे. अहिड़ो पूरी तरह सां कृष्ण भावना भावित पुरुष बिल्कुलु टिन किस्मनि जे डुखनि जे हमलनि द्वारा विचलित कोन थो थिए, छाकाणि त हू सभिनी डुखनि खे भॻवान जी कृपा समझी करे स्वीकार करे थो। पाण खे इहो सोचे करे त हू सिर्फ़ पंहिंजनि पुठियनि दुष्कर्मनि जे कारण वधीक तकलीफ़ जो हक़दार आहे ऐं इहो ॾिसे थो त हुन जा डुख भॻवान जी कृपा सां घटिजी थोरा थी वञनि था। साॻी तरह जॾहिं हू सुखी थिए थो तॾहिं उन जो जस भॻवान खे ॾे थो। इहो सोचे थो त इन सुख जो हक़दार हू कोन आहे, पर अनुभव करे थो त इहो फ़क़ति भॻवान जी कृपा जे करे ई आहे। जो हू अहिड़ा सुख अहिड़े सुखी हालत में आहे ऐं भॻवान जी बहितरीन सेवा करण जी योग्य आहे। भॻवान जी सेवा लाइ हू सदा हिमत वारो ऐं चुस्त रहे थो ऐं मोह या द्वेष द्वारा प्रभावित कोन थो थिए। आसक्ति जो मतिलब आहे शयुनि खे पंहिंजे इंद्रिय तृप्तीअ लाइ स्वीकार न करणु, ऐं अनासक्तिअ अहिड़ी इंद्रियनि जे मोह जे गैर हाज़िरी आहे। पर जेको माण्हू कृष्ण भावनामृत में स्थिर आहे, उन खे न को आसक्ति न को अनासक्ति हूंदी आहे, छाकाणि त हिन जो जीवन भॻवान जी सेवा में अर्पित थियल हूंदो आहे। फलस्वरूप हू बिल्कुलु क्रोध कोन नथो करे चाहे जॾहिं संदसि सभु प्रयास असफल बि थी वञनि था। सफलता या असफलता, कृष्ण भावना भावित मनुष्य सदाई पंहिंजे इरादे में स्थित रहे थो। श्रील प्रभुपाद जी जय। मूकं कुरु तु वाचालं पङ्कुं लङ्घयति गिरं यत् कृपातमहं वन्दे श्रीगुरुं दीनतारणम्। इति भगवान् श्रीकृष्ण स्थित प्रज्ञ या कृष्ण जेको भक्ति योग में स्थित हूंदो आहे उन माण्हूअ जा लक्षण ॿुधाइण शुरू कया आहिनि। छाकाणि त पंहिंजे जेको भॻवान हिते अर्जुन खे पंहिंजो प्रवचन ॾिनो, तंहिंमें सभ खां पहिरीं अर्जुन खे ॿुधाई कि तूं आत्मा आहीं ऐं आत्मा जो कॾहिं बि विनाश न थींदो आहे, तंहिंखे तूं पंहिंजो कर्तव्य पूरो कर ऐं जेकॾहिं तूं पंहिंजो कर्तव्य पूरो न कंदे त पोइ तोखे अपमानित थियणो पवंदो, सभई तुंहिंजे बुराई जूं ॻाल्हियूं कंदा। तंहिं करे तूं पंहिंजे कर्तव्य क्षत्रिय हुअण जे कर्तव्य खे पूरो कर। त माना अर्जुन खे लॻो कि अगरि मां पंहिंजे क्षत्रिय हुअण जे कर्तव्य खे बि पूरो कंदसि त पोइ बि अपराध त लॻंदो न, ऐं अपराध जे करे मूंखे दंड मिलंदो या नरक मिलंदो। त पोइ त भॻवान अर्जुन खे हिकिड़ो तरीक़ो ॿुधायो कि अगरि असां पंहिंजो कर्तव्य बुद्धि योग में अची करे कंदा आहियूं त पोइ उन कर्मनि जे सभागनि ऐं निभागनि ॿिन्ही नतीजनि खां असां आज़ाद थी वेंदा आहियूं। ऐं ईअं एषा ते अभिहित असांखे बुद्धि योगे त्वमांशुणो बुद्ध्या शरणम अन्विच्य बुद्ध्या युक्तो यया पार्थ कर्म बंधन प्रहास्यसि। पोइ जेकॾहिं तूं कर्म बंधन सां छुटणु चाहीं थो, नरक सरक जे चक्कर खां बचणु चाहीं थो ऐं पदम गच्छन् त्यनामयम ऐं उन वास्तविक जाइ ते जिते को ॾुख न आहे, जिते को कष्ट न आहे, जिते का प्रॉब्लम न आहे, उन धाम खे जेकॾहिं तूं प्राप्त करणु चाहीं थो त तोखे बुद्धि योग में अची वन पॉइंट थी करे कार्य करणो आहे। इन सां तोखे उन्हनि कर्मनि जा नतीजा न मिलंदा। त पर अर्जुन जॾहिं इन जे विषय में ॿुधो कि बुद्धि योग जा एतिरा लाभ आहिनि कि कार्य कंदे हुए बि बंधननि मां छुटी करे भगवत प्राप्ति संभव आहे, त पोइ अर्जुन भॻवान खां हिकिड़ो सुवाल पुछो कि स्थित प्रज्ञ से का भाषा समाधिस्थस्य केशव स्थित दी किम प्रभाषेत किमासीत विजेत। हाणे मूंखे इहो ॿुधाए कि स्थित धीर मुनि जेको हूंदो आहे, स्थित प्रज्ञ जेको हूंदो आहे, उन जा लक्षण कहिड़ा हूंदा आहिनि, उहो कीअं ॻाल्हाईंदो आहे, कीअं विहंदो आहे, कीअं कार्य कंदो आहे, आख़िर हुन जो लाइफ स्टाइल कहिड़ो हूंदो आहे जेको उहो कार्य बि कंदो आहे ऐं मथस हुन जे परिणामनि खे भोगणो न पवंदो अथसि ऐं कार्य कंदे हुए बि उहो भगवत प्राप्ति कंदो आहे, ईअं कीअं संभव आहे? तॾहिं भॻवान श्री कृष्ण श्लोक नंबर 55 खां स्थित प्रज्ञस्य जा लक्षण ॿुधाइण शुरू कया आहिनि। त उन जा कहिड़ा लक्षण हूंदा आहिनि? पहिरीं त ॿुधायई, प्रजहति यदा कामान सर्वान पार्थ मनोगता। सभ खां पहिरियों लक्षण उन जो त उहो पंहिंजे हृदय में जेके बि कामनायूं अथसि, सभई कामनायूं, जॾहिं माण्हू इंद्रिय तृप्तीअ जे सभिनी क़िस्मनि जो इच्छा जो त्याग करे, पहिरीं दफ़ा उहो पहिरीं ॻाल्हि इहा आहे की उहो कोई बि कमु पंहिंजे इंद्रिय तृप्तीअ लाइ कंदो ई न आहे। त माना अर्जुन जे मन में प्रयास इहो प्रश्न उथंदो, पोइ छाजे लाइ कर्म कंदो आहे? हर कोई जीव त पंहिंजे इंद्रियनि खे प्रसन्न करण लाइ कार्य कंदो आहे, पोइ उहो उनजी कहिड़ी मन ऐं ॿुधी हूंदी आहे जेकी पंहिंजे इंद्रियनि जे तृप्तीअ लाइ सोचंदी न आहे? तॾहिं भॻवानु ॿुधाइसि थो, आत्मनय वात्मना तुष्ट। छाकाणि त उहो ज्ञानी हूंदो आहे, उनखे ख़बर हूंदी आहे त मां हीउ शरीर न आहियां, मां आत्मा आहियां, ऐं आत्मा जी संतुष्टि भॻवान खे प्रसन्न करण सां ही थी सघे थी। पोइ उहो भॻवान खे प्रसन्न करण लाइ बसि पंहिंजा कर्तव्य पूरा कंदो आहे, पर उन्हनि कर्तव्यनि में या उन्हनि वस्तु ऐं व्यक्तियुनि में उन्हनि जी आसक्ति न हूंदी आहे, तंहिं करे इच्छा न उत्पन्न थींदी अथसि। जॾहिं असांजी आसक्ति हूंदी तॾहिं त इच्छा उत्पन्न थींदी आहे न, त हुन जी कंहिं सां बि आसक्ति न हूंदी आहे, बसि पंहिंजो पाण खे आत्मा सम्झंदो आहे, रियल ज्ञान हूंदो अथसि, ऐं उन रियल ज्ञान जे करे उहो संतुष्ट हूंदो आहे। स्थित प्रज्ञस्य तदोच्यते, उनखे स्थित प्रज्ञ चवंदा आहिनि। इन ई ॻाल्हि खे अॼु भॻवानु श्री कृष्ण वधीक क्लियर करे ॿुधाए थो त आख़िर उन जे जॾहिं उनखे कुझु प्राप्त थींदो आहे, उनजी पंहिंजी त को इच्छा न हूंदी अथसि, सर्वान पार्थ मनोगतान, उन्हनि जी प्रजहाति यदा कामान, पंहिंजी सभिनि कामनाउनि खे जॾहिं छॾे ॾारी आहे, त पोइ उहो जॾहिं कार्य कंदो आहे त कुझु त उनखे मिलंदो, कुझु नफ़ो थींदो, कुझु नुक़सानु थींदो, हा न? कोई बि कार्य करण में कुझु लाभ कुझु हानि त थींदा आहिनि, त पोइ उन हाल लाभ ऐं हानिअ जो उन ते कहिड़ो असर पवंदो आहे? तॾहिं भॻवान श्री कृष्ण चवे थो, साधारण व्यक्ति जेके हूंदा आहिनि न, लाभ ते ख़ुशि थींदा आहिनि ऐं हानिअ ते ॾुखी थींदा आहिनि। ईअं ई थींदो आहे न, असां संसार में ॾिसूं त लाभ जिते ॾिसंदा आहियूं उते असांखे आनंद ईंदो आहे, मेरा फ़ाइदा हो गया, हा न? ऐं हानि हूंदी आहे त ॾुख, लेकिन उहा सिर्फ़ भौतिक स्टेज ते हूंदी आहे। इहा जेकी लाभ ऐं हानि आहे न, उहो सिर्फ़ भौतिक स्टेज ते आहे। इन शरीर खे हो सघता है कुझु लाभ प्राप्त थियो हुजे, लेकिन इन शरीर जो इन असांजे मनुष्य जीवन जो सभ खां वॾी हानि छा आहे कि इन जीवन में असां भगवत प्राप्ति न कई। असां ॾिसूं हर क्षण में असांजो जीवन जेको आहे सो पुठिते थो वधे, माना असांजी आयु घटि थींदी वञे, हा न? हर क्षण में हाणे असां ॾिसूं, अॼु असां 40 साल जा या 30 साल जा या 20 साल जा असां थी विया आहियूं, उन आयु में असां केतिरो प्राप्त कयो आहे जेको असांजे साथ हलंदो, हा न? उहो धन केतिरो असां इकठो कयो? हाणे हिते कंहिं करोड़ इकठा कया, कंहिं 2 करोड़ इकठा कया, कंहिं 10 करोड़, कंहिं 20 करोड़ इकठा कया, लेकिन उहे त हुन सां गॾु वञणा न आहिनि। वञणो त उहो हरीअ जो नालो आहे, वञणो त उहो कथा ई सत्संग आहे, वञणो असांजे साथ त इहो कृष्ण जो प्रेम आहे। त असां ॾिसूं असां हिन प्रेम खे केतिरो जमा कयो आहे, छा असां कृष्ण जे नाम जो धन एतिरो जमा कयो आहे जेको असांखे हुन कृष्ण जे धाम जी टिकट प्राप्त थी सघे? अगरि कंहिं जीव इहा टिकट प्राप्त करण लाइ सफिशियंट धन, नाम धन अगरि इकठा न कयो, त हिन जो मतिलबु इहो आहे त उन पंहिंजे मनुष्य जीवन जो सत्यानाश करे छॾियो। तंहिं करे उनखे जेको इज़त देर मुनि हूंदो आहे न, उनखे इहे कॾहिं ॾुख आहे त सिर्फ़ इन जो त मां कीअं एतिरो धन इकठा कयां कि मां कृष्ण लोक में पंहिंजे घर में वञी सघां।
इन भौतिक जगत में कुछ मिलियो न मिलियो खाधो न खाधो उन सुख दुख की उनके का परवाना होंगी है। तो वो चे तो भगवान श्री कृष्ण बुधाइन था दुखेशु न मन दुखेशु भले उनके मथा केदा भी कष्ट अचन छाकण तो पैं पान के शरीर समझे न तो भली उनके मथा केतरा भी कष्ट दुखेशु टे किस्म जा ताप होंदा इन भौतिक जगत अस तो दुखन के न समझा कि दुख छा केंगे के वे फंक्शन में नई ड्रेस न मिली तो असा समझ सब का वो दुख यो ही होंद है ना केर अगर असं के सुठा कॉमेंट्स न डी है असं के गलत मतलब खराब कॉमेंट्स मिलना तो असा समझा सब का वो अस मथा ही बिजली किरी पी तो अस समझा इन संसार में जैसे असं के लाइक कन्द तो यो सुख है डिसलाइक कन्द तो समझ यो दुख है पर वास्तविक दुख ए सुख की परिभाषा शास्त्र दीन था टे किस्म जहा दुख होंदा आदिदैविक आदिभौतिक ए आध्यात्मिक आदिदैविक यानी इन भौतिक जब इन भौतिक जगत में रही करे देवताओं के द्वारा असंखे जेके कष्ट मिलंदा है जी कदें सुनामी अची वेंदी है एडा सब गांव जा गोठ उनमें तब तूफान इंदा कदें कदें महामारी थींदी है वबा फैलजंदी है कदें कुछ तो जेकी देवताओं द्वारा कदें कदें ढी वर्षा थन्दी है सब गांव ओठ सब बुडी वेंदा कदें कदें घणे साल वर्षा न थन्दी है डुकार पही वेंदा ये जेके देवताओं के द्वारा असं के कष्ट मिलंदा है उहे आहिन आदिदैविक आदिभौतिक उहे कष्ट आहिन जेके बियन जीवन का मिलंदा है चाहे उहे मनुष्य हुजन चाहे जिनावर हुजन उन्हनि खां जेके असांखे मनुष्यनि खां ज्यादा दुख मिलंदो अॼुकल्ह जिनावर कंहिंखे तंग आहे के ॿुधण में न ईंदो कंहिंखे शेर खाई वियो कंहिंखे नांग डंगे वियो न मनुष्य ई मनुष्य खे हिक ॿिए खे डंगंदा आहिनि सिर्फ़ु हिक ॿिए खे उहे ई कष्ट पहुचाईंदा इन्हनि खे आदि भौतिक चइबो आहे ऐं आध्यात्मिक कष्ट उहे आहिनि जेके असां पंहिंजो पाण खे ॾींदा आहियूं असां जेको माज़ीअ में थी गुज़रियो आहे उन जे विषय में सोचींदा आहियूं मुझे साथ ईअं थियो हुन मुझे साथ ईअं कयो उनखे मूंखे ईअं न चवणो हूंदो मां त हुनजो कुझु न बि कयो उन जे बारे में सोची अॼु सालनि पुराणी ॻाल्हि खे सोचे करे अॼु बि ॾुखी थींदा आहियूं हा न उसने मुझे डायन बोला अॼु ताईं लॻंदो आहे छो चई हुन हिकु भेरो चयो मां सौ भेरो हुनखे यादि करे वरी ॾुखी थींदी आहियां इनखे चवंदा आहियूं ऐं ॿियो वरी फ्यूचर जी चिंता मता न ईअं थी वञे मता न ईअं थी वञे मता न उन जी चिंता हूंदी अथसि या फिर अॼु जी टेंशन हूंदी अथसि अॼु ईअं थियणो आहे अॼु हीअ करणो आहे मतिलबु उहा टेंशन जेकी अञा ताईं आहे न आहे असांजे साम्हूं बसि टेंशन टेंशन इनखे चवंदा आहिनि आदि आध्यात्मिक त इहे टे क़िस्म जा संताप हिन मनुष्य जीवन में हर कंहिं जीव खे हूंदा आहिनि उन्हनि सां बचण ॾुखियो आहे लेकिन जेको स्थित प्रज्ञ हूंदो आहे स्थित धीर मुनि हूंदो आहे दुखेश्वर उद्विक नमिन उनजे घणनि क़िस्मनि जे ॾुखनि जे होते हुए बि उहो कॾहिं बि मन में विचलित कोन थींदो आहे असांखे लॻंदो ईअं कीअं थो थी सघे ज़ाहिर सी ॻाल्हि आहे भली असां आत्मा आहियूं लेकिन असांजे शरीर खे को कष्ट मिलंदो ॾुख मिलंदो त उनजो असरु असांखे थींदो आहे न छाकाणि त असां स्थित प्रज्ञ न आहियूं असां ॾिसूं प्रहलाद खे प्रहलाद 5 सालनि जो नंढड़ो ॿार हुयो हुनजे पिता हुनखे कहिड़ा ॾुख ॾिना एतिरो ॾुखी कयाईंसि जेको हुनखे मारण जो को हिकिड़ो तरीक़ो बि न छॾियईं कॾहिं हुनखे पहाड़नि सां केड़ींदो हुयो त कॾहिं वरी नांगनि जे कोठरीअ में बंदि कंदो हुयो त कॾहिं वरी भाए ते उनखे विहारींदो हुयो त कॾहिं समुद्र में लड़ाए कॾहिं कढ़ाईअ में उनखे फ्राए कराए कुझु मतिलबु हर तरह जा ॾुख हुनखे ॾिनाई लेकिन छाकाणि त उनखे इहो पतो हुयो त जेकॾहिं भॻवान मूंखे बचाइणु चाहे त पोइ भले संसार सॼो संसार मुंहिंजो दुश्मन थी वेंदो मूंखे कुझु बि न करे सघंदो ऐं जेकॾहिं भॻवान ई मूंखे मारणु चाहे थो त पोइ मां चाहे केतिरी बि या सॼो संसार केतिरी बि कोशिशि करे मां बची नथो सघां त पोइ उहो जेको हूंदो आहे सो सरेंडर हूंदो आहे पूर्ण तरह सरेंडर तोखे जीअं वणे तीअं कर تو بھگوان کی خبر ہے اساں جے لائے چا بہتر ہے چا خراب ہے تے کرے پینجو پان کے سرنڈر جو مطلب چا ہے ان دی شرن میں ونو جی ان کے ونے تیں کرے ہاں جے کو اساں جے ساتھ تھی رہو ہے ان کی کمپلین کرنے جو اساں کے ادھیکار نہ ہے یہ جیون میں جے کو آنند ہے نا وہ ان کی خبر ہوندی ہے جے کو یہ جی ڈسنو ہے ہاں پرہلاد کے متھا گھنے کشٹ آیا مگر ان کدیں بھی بھگوان سے کمپلین نہ کری اصا لگن کہ بھائی تو ست یوگ جا مہو ہانے نہ کل یوگ میں اڑا ماں سبھانے کی گال ہے میرا بھائی کے رانا جی کیڈا دکھ دینا زہر جا پیالا پیارائس پر بھگوان کے متھا ان جو اترو وشواس کہ ہر کشٹ ان لائے سکھ تھی ویندو ہے تو جے کے واسطوک بھکت ہوندا ہیں ان کی چنتا سجی بھگوان کندو ہے پینچی چنتا نہ کندو ہے وہ ان جو پورو جو پورو بھگوان کے متھا ہی وشواس ہوندو ہے بھگوان کے متھا جن جو وشواس ہے اسا کے بھگوان کے متھا وشواس نہ ہے اسا سمجھنا سی ہی اساں جی رکشا کندو وہ اساں جی رکشا کندو الگ الگ مانن تے اساں ڈیپینڈ آئیں مانن کا متھے ونیو تو پوئے دیوتاؤں تے ڈیپینڈڈ آئیں وہ پان بھی پریشان تھیندا ہیں بھگوان جی وٹ ویندا ہیں ہزاری کتھاؤں اڑیوں جے میں دیوتا جڑے بھی کشٹ میں ایندا ہیں تڑے بھگوان جی پاس ونی کرے انن سا کرپا جی یاچنا یہ دیوتاؤں جی وڈی بدھی مانی ہے انن کا اساں کے سکھنو کھپے کہ جڑے بھی دیوتاؤں جی متھا کشٹ ایندو ہے بھگوان جی پاس ویندا ہیں لیکن اصا منش اڑا آئیں کہ کدیں بھگوان کے پاس ونجن کے بارے میں سوچنا نہ آئیں پہنی ڈسند آؤں پینی طرف سے سب ہیلا وسیلا ہلائیں جدید آخر میں ڈاکٹر چی چی ان ہاں دعا کے علاوہ بہت کو علاج کو بھگوان یاد ان شروع میں تین کرے ڈاڈو سندر سنت چون دکھ میں سمرن سب کو کرے سکھ میں کرے نہ کوئی سکھ میں سمرن جے کرے تو دکھ کہاں سے ہوئے تین کرے سدیو بھگوان جو سمرن کرے تدئی دکھیش ونو تک منا پوئے بھلے ان کے جیون میں کترا بھی دکھ ایندا وہ سب چکن تو ان جو ہردے میں کرشن ویٹو ہے دکھ اساں کے ہردے سے شروع تھیندا ہے دکھ پہ دل میں لگن ہے دل میں کرشن ویٹو ہے تو ان دکھ کے بھی وہ تھدو کرے چی اساں کے وہ دکھ اثر نہ کرو ہر دل میں بھگوان ویٹو نہ ہے تو ڈائریکٹ دکھ ان ہے تو اصل سجے وجود کے لرزے چیز ہے ورنہ بھگوان ان دکھ کے فلٹر کرے واپس اساں کے اساں وٹے موکل ہے تو وہ دکھ اساں کے دکھ لگن نہ ہے تین کرے تو لکھو ہے دکھیش ون دگ نہ منا بھلے کترا بھی ان کے متھا دکھن جا پہاڑ ٹوٹن وہ کدیں بھی وچلت نہ تو تھے سکھ پراپت تھن تے کرو ہے سکھیشو وگت سپریہ سکھ پراپت تھن تے بھی پونڈ جی نتھو وہ نتھو سوچے واہ ماں تو کہڑو نا وڈو بھگوان جو بھکت آیا سجی زندگی مکھے سکھ ہی سکھ ای جے او ان جی بدھی سا ہوندی ہے پوائنٹ آف ویژن سا ہوندو تا دکھ مکھے کی ملا جی شلا پربھا جی بدھایو کہ دکھ مکھے مجھے کرمن جی انوسار ملیا ہن پر چھاکان تا ماں بھگوان جی شرن میں آیا تین کرے مکھے جترا ودک دکھ ملن گھرجن ان کا گھنا ہی گھٹ کرے دینا بھگوان ماں تا اڑا کرم کیا ہن کہ مکھے گھنا ہی دکھ ملن گھرجن لیکن چھاکان تا بھگوان ڈاڈو دیالو آئے تین کرے سولی ماں کنڈو کرے دنو تا تین کرے او دکھن میں بھی بھگوان جو شکر ادا کرنا ہے کرشن تو لکھ تھوڑا جے کو تو مکھے ان دکھن میں بھی پہنچو سمرن دنو ہے پہنچی یادگیری دینی ہے پہنچو شرن پردان کیا ہے جو دکھ بھی مکھے دکھن جڑا اج اساں ذرا سے دکھ تے وچلت تھی ویندا ذرا سو دکھ ایندو ہے ان ٹائم تے فورن بھگوان تے کمپلین کرنا لیکن اتے استت پرگیا جی گال تھی رہی ہے جے کہ بھگوان کے پراپت کرنے جی یوگیہ تھی ویندا ہے ان بھوتک جگت میں بھی ڈسوں اسا جے کدیں کچھ پراپت کرنا چاہندا ہوں تو ان لائے اسا کے گھنی محنت کرنی پوندی ہے ہے نا کہ اگر کہ سادھارن ویکتی سا کن کے وواہ کرنو ہوندو ہے خالی تب ان لائے وہ ان کے ڈسندا ہوں پہنی بھائی اسا میں اڑا گٹ سجن گرجن ہے कृष्ण असां हिन योग्य त प्रेमी बणिजूं त पोइ हुन खे प्राप्त करण जी इच्छा या ज़ाहिर कंदमि, लेकिन अञा ताईं त मूं वटि कुझु आहे न, घर न वरितो, दुकान न वरितो, मां कीअं हुते प्रपोज़ल कयां। तीअं कहिड़ो माना हिकिड़े साधारण व्यक्तिअ खे प्राप्त करण लाइ असांखे हिकिड़ो केॾी तपस्या करणी पवंदी आहे, एॾी एजुकेशन प्राप्त कयो, एतिरो धन इकठो कयो, तॾहिं वञी करे हुनखे प्राप्त करण जी विषय में सोचंदा आहियूं। त हिते ॻाल्हि हली रही आहे पदम गच्छन्त्यनामयम्, भॻवान खे प्राप्त करण जी, जिते को ॾुख न आहे, भॻवान जो धाम जिते को कष्ट न आहे, उन जाइ ते वञण जी। इन लाइ छा असांखे महिनत न करणी? इन लाइ छा असांखे तपस्या न करणी? यादि रखो भक्तो, जेसी ताईं असां तपस्या न कंदा आहियूं न, तेसी ताईं उहो सोन बि चमकंदो तॾहिं आहे जॾहिं उन खे बाहि में विझंदा आहियूं, हा न। सोन जी तपश तॾहिं थींदी आहे, उहो गाॾी जेकी फास्ट हलंदी आहे न, त हिन जो जॾहिं इंजन गरम थींदो आहे तॾहिं माना थद जेकी हूंदी आहे अञा ताईं डायरेक्ट सां कॾहिं बि स्पीड में न वेंदी आहे। त हिन जो मतिलबु इहो आहे असांखे जॾहिं तपंदासीं ॾुखनि जो, असांखे ॾुखनि जे विच में जॾहिं असां भॻवान खे यादि कयूं ऐं उन ॾुखनि जे विच में बि दुखी श्वनो द्वीत न माना ॾुखी न थियूं, बल्कि भॻवान खे इहे सही ॾेखारियूं कि इहे ॾुख न आहिनि, इहे त तुंहिंजी कृपा आहे, छाकाणि त इन्हनि ॾुखनि जे करे त तूं मूंखे यादि अची रहियो आहीं। जीअं कुंती महाराणी चवे थी, विपद संत त शाश्वत तत्र तत्र जगत गुरु भवतु दर्शनम यत्स्यात् न पुनर् भव दर्शनम। विपद संत तू त कृष्ण बस इहो ई कर, सॼी ज़िंदगी मूंखे ॾुख ॾे, बस ॾुख ॾींदो कर, ॾींदो कर, ॾींदो कर। ॾुख कॾहिं ख़तम न थियणु घुरिजनि। तॾहिं कुंती बुआ खां भॻवानु पुछंदो, छाकाणि बुआ तूं ॾुख छाकाणि थी घुरी? अरे ॾाढो सुहिणो जवाबु ॾे थी, चई थी ये ॾुख ई त आहिनि, भवतो दर्शनम यत्सा, जंहिंमें तुंहिंजो दर्शन थींदो आहे, तोखे स्मरण कंदा आहियूं। ये ॾुख त तोखे स्मरण करण जो जे स्मरण करण में सहायक बणजंदा आहिनि, तोखे स्मरण करण जो माध्यम बणजंदा आहिनि। इन्हनि ॾुखनि जे करे त तुंहिंजी शरण में अचंदा आहियूं, इन्हनि ॾुखनि जे करे त तोखे यादि कंदा आहियूं, इन्हनि ॾुखनि जे करे त तुंहिंजो दर्शन थींदो आहे। वरना हिन संसार में सोचे ॾिसूं, सॼी ज़िंदगी असांखे केवल सुख ई सुख मिलनि, को ॾुख न हुजे, को परेशानी न हुजे, त सोचूं भॻवान वटि कॾहिं वञूं बि न। ते भॻवान जे लोक में वञण जी बि इच्छा न थी, अगरि हिन संसार में सुख हुजे। तंहिं करे भॻवान हिन संसार में घणा ई ॾुख रखिया आहिनि, ताकी जीव जे हृदय में तड़प रहे। अगरि हिते ई शांती और सुख मां ॾेई छॾंदमि त उहे त अचंदा ई न कॾहिं मूं वटि। तंहिं करे भॻवान हिन संसार में ॾुख रखिया आहिनि। त अव्हां जी इहा वास्तविक ही संसार तव्हांजे रहण जी जाइ आहे न आहे। हिन संसार खे त छॾणो आहे, जीअं का गंदी जॻह हूंदी आहे उनखे असां कीअं सोचंदा आहियूं बसि जल्दी हितां खां निकिरी करे पार पऊं, ईअं इहा संसार बि गंदी जॻह आहे। इहा असांजे रहण जीव आत्माउनि जे रहण जी जाइ न आहे। उन जो जीव आत्माउनि जो वास्तविक स्वरूप आहे, जीवे जे स्वरूप हुए कृष्ण नित्यदास, कृष्ण जी सेवा करणु। लेकिन असां हिते भौतिक जगत में अची करे पंहिंजी इंद्रियनि जी सेवा कंदा आहियूं, इंद्रियनि सां रिलेटेड वस्तु ऐं व्यक्तियुनि जी सेवा कंदा आहियूं, इन में पंहिंजे सॼे जीवन खे सत्यानाश कंदा आहियूं। लेकिन भॻवान असांखे ॿुधाए थो कि न, उहो स्थित धीर मुनि, उहो व्यक्ति मुंहिंजे पास अचण जे योग्य न आहे। स्थित धीर मुनि कहिड़ो आहे? जेको ॾुखनि में कॾहिं बि ॾुखी नथो थिए, विचलित नथो थिए, ऐं ॾुखनि खे बि मुंहिंजी कृपा करे मञंदो आहे, ऐं सुखनि में छा सोचींदो आहे त मां इन्हनि सुखनि जे योग्य न आहियां, मूं को अहिड़ो कारनामो सरअंजाम न ॾिनो आहे जंहिंजे करे मूंखे सुख मिलनि। बसि हीअ त भॻवान जी कृपा आहे। ॾुखनि में बि कृपा ॾिसंदो आहे, सुखनि में बि कृपा। उनजो ॾुखनि में चवंदो आहे त मां त अपराध घणे कया पर ॾुख मूंखे घटि मिलिया, ऐं सुखनि में सोचंदो आहे मां त कहिड़ो अहिड़ो सुठो कमु न कयो, बसि हीअ त भॻवान जी कृपा आहे। इन खां पोइ भॻवानु चवे थो, इहे ॿ क्वालिटियूं ॿुधायई, ॾुखनि में ॾुखी नथो थिए, सुखनि में फुंडजे नथो। अॻियां वीत, वीत माना मुक्त है कैसा सब का पे राग राग माना आसक्ति अटैचमेंट इन भौतिक जगत भी कें भी शय से उन अटैचमेंट ना है आसक्ति ना है दिसो कर्तव्य एक अलग गाल हुंदी है जी असा कड़ी भी स्टेज ते आयो असा कुछ कर्तव्य है से कर्तव्य जी असा माता आयो पैंजे बारन के पालन उनन के सुठी शिक्षा देन असा जो कर्तव्य है पिता जो कर्तव्य है कि धन कमाए करे घर में आने ताकि उन जो परिवार सुख सा लेकिन इन जो मतलब यो ना है त इन में ही बस आसक्त थी वनो इन का मथे असा जो बियो कुछ ना है इन का मथे असा जो कृष्ण है आसक्ति उन सा हुंदी है वास्तविक जीवन तदें शुरू थींदो आहे जदें असा भौतिक वस्तु ए व्यक्ति भौतिक मानू ए भौतिक शयन में पेंजी आसक्ति कड़ी करे भगवान जे चरणन में लगाईंदा तें करे भगवान पेणी चो वीत राग सब का पेणी आसक्ति का मुक्त थींदो आहे ए उन का पोए भय भय कदें थींदो आहे जदें भौतिक वस्तु ए व्यक्ति में आसक्ति हुंदी आहे असंगे पैंजे शरीर में पैंजे धन में पैंजे संतान में पैंजे घर में पैंजी सभी वस्तुओं में जड़ी आसक्ति होंगी है भय उत्पन्न असंगा यह छिन्न जी ना वने है ना अज जी मां इज्जत कमाई आए या दौलत कमाई आए जो भी कुछ मोटे आए उन जो भय हों कि मत न मुखा के खसे वे है ना तेज भय लेकिन उन कें आसक्ति ना अज भी तुझो कृष्ण मां आयो हुयस खाली हथ आयो हुयस कुछ न खी हुयस अज कुछ न खी आयो हो अजी जो कुछ आए सो तुझो आए अज दिनों तई तुझी अमानत जडे तुझी दिल से वी वे जर आसक्ति ना तो भय न तो थे जड भय ना आसक्ति ना तो क्रोध भी न तो थे छाकाण तो लालच ना है ना कि मुख्य अन्या मिले और भी मिले और भी अन्या भी प्राप्त करणो है अन्या तो जड अस प्राप्त करण के विषय में सोचिंदा आयो वो ना मिलो है तो क्रोध इन्द है पर वो इन टिन शयन का आजाद हों वीत राग भय क्रोध भगवान चवन था भगवत गीता में कि त्रिविधम नरकम द्वारम नरक डे वन जा टे दरवाजा है काम क्रोध ए लोभ इन टिन दरवाजन जे पेर रखियो तई तो सोचे वन ये तो के नरक में वी वा खोले डिस जो 16.21 भगवान चवन था त्रिविधम नरकस्येदं द्वारं नाशनमात्मनः कामक्रोध तथा लोभः तस्मादे तत्रयं तजे अगर बुद्धि अथई न थोड़ी भी तस्माद एतत्रयं तदे इन्हनि टिन्हिनि खे त्यागे छॾ कंहिंखे काम क्रोध ऐं लोभ ए तद ही त्यागे सकजन था जदई असा स्थित धीर ते भगवान बुधाये तो वीत राग भय क्रोध स्थित धीर मुनि रुचियते उनके स्थित धीर मुनि चवंदा जेके पैंजे भय क्रोध ए लोभ के त्यागे हाँ जो आसक्ति है भय क्रोध है उनके त्यागे तो इन के त्यागण के लायक कि बणजे तो वह पूरी तरह शरणागत है वह पूरी तरह आत्मा में स्थित है वह पूरी तरह भगवान में स्थित है उनके पूरो भगवान ते भरोसो है कि भगवान जो भी कंदो सो मुझे कल्याण जो है चाहे उनके दुख मिले चाहे सुख मिले चाहे कुछ मिले ही न तब वो कदें भी कंप्लेन न कंदो आए छाकाण त कें वस्तु से उनकी आसक्ति न हुंदी आए तें करे उनके न भय आए ऐं न क्रोध आए त भगवान इते उनके बुधायो त स्थित धीर मुनिया जा ये लक्षण आहिन त उनके कुछ भी जिंदगी में प्राप्त थींदो आए चाहे दुख हुंदो आए चाहे सुख हुंदो आए त वो एक जड़ो हुंदो आए सम हुंदो आए इन ही चीज के भगवान अञा भी ढेर सुहे तरीके से बुधाईंदा असा ध्यान से बुधासी जे स्तर ते आयो उन स्तर ता थोड़ो थोड़ो करे असा के मथे अचणो आए नंडे नंडन गालन ते असा दुखी थी वेंदा आयो असा समझंदा आयो कि बस इया शय प्राप्त न थी तो मुझे जिंदगी जो जीण जो मकसद ही ना है मां पैंजे जीवन के ही सत्यानाश करे छड्या मां एड़ी जिंदगी भी केड़ी जेमे मुखे यो सुख न मिले ये सब बेवकूफियन जो गालियो आहिनि वास्तव में असांजे जीवन जेको आहे इहो मनुष्य जीवन ॾाढो महत्वपूर्ण आहे। करोड़नि जन्मनि जी तपस्या खां पोइ असांखे मनुष्य जीवन मिलंदो आहे ऐं इन मनुष्य जीवन में बि को हिकिड़ो हूंदो आहे जंहिंखे भॻवान जी सत्संग, भॻवान जी कथा, कृष्ण प्राप्ति जो जो मार्ग मिलंदो आहे, इहो रस्तो मिलंदो आहे। भॻवान चवे थो खोले ॾिस जो 7.3 सते अध्याय जो श्लोक नंबर 3 भॻवान चवनि था पाण मनुष्याणाम सहस्रेशु कश्चित् यतति सिद्धः। करोड़ हज़ारनि मनुष्यनि मां को हिकिड़ो हूंदो आहे सो सिद्धीअ जी कोशिश कंदो आहे। कश्चित् यतति सिद्धः उहो सोचींदो आहे त हाणे हिन ॾुखनि ॾोजरनि खां मथे थी करे कुझु आध्यात्मिक जे बारे में सोचणु घुर्जे। ऐं यदताम अपि सिद्धानाम कश्चन माम वेति तत्वता, ऐं जेके इहे निकिता आहिनि, सिद्ध थिया आहिनि, सिद्धीअ जे विषय में सोचे रहिया आहिनि, उन्हनि मां कश्चन माम वेति तत्वता, को हिकिड़ो हूंदो आहे जेको मूंखे सही मायने में समझंदो आहे या मूंखे प्राप्त करण जी कोशिश कंदो आहे। ॿिया त सभु छा कंदा आहिनि। हाणे हज़ारनि मां भॻवान जो हिकिड़ो हूंदो आहे जेको सिद्धीअ जी कोशिश कंदो आहे, 999 त हिते ई खाली आहार निद्रा भई मैथुन में लॻल हूंदा आहिनि, बसि छा खायां, छा पीआं, ॿार पैदा कयां, लानत भरी जीवन गुज़ारियां, पाण बि ऐं ॿारनि खे बि इहा ई शिक्षा। 999 हिते कढियाई भॻवान ऐं चयईं हिकिड़ो मनुष्याणाम सहस्रेशु कश्चित् यतति सिद्ध, हिकिड़ो हूंदो आहे जेको सिद्धि प्राप्त करण जी कोशिश कंदो आहे, ऐं अहिड़ा जेके हूंदा आहिनि उन्हनि मां को हिकिड़ो हूंदो आहे, अहिड़े हज़ारनि मां को हिकिड़ो जेको मुंहिंजी शरण में ईंदो आहे ऐं उनजे भॻवान महात्मा चवंदो आहे। त उहा सभिनि जा धन भाग आहिनि जो असां सभु भॻवान श्री कृष्ण खे प्राप्त करण लाइ उनजे पवित्र नाले जो जप कंदा आहियूं, उन्हनि जी कथाउनि खे ॿुधंदा आहियूं। तंहिं करे असांजो जेको इहो मनुष्य जीवन आहे न उहो सार्थक थी रहियो आहे। इहा ई सिद्धि आहे मनुष्य जीवन जी, त असां कृष्ण खे प्राप्त करण जी कोशिश कयूं। बाक़ी हुन में केतिरी सफलता मिलंदी उहो सभु भॻवान जे मथां, असांखे सिंसियरिटी जे साथ भॻवान जी कथाउनि खे ॿुधणो आहे, भॻवान जे पवित्र नाले खे जप करणो आहे, भौतिक आसक्ति खे धीरे 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 घटि करणो आहे, ताकी असां पंहिंजे जीवन जे वास्तविक लक्ष्य खे प्राप्त करे सघूं। तव्हां सभिनि जा लख थोरा जो एतिरे प्रेम सां ॿुधी रहिया आहियो, तव्हां सभिनि सां प्रार्थना आहे त मुंहिंजे लाइ अवश्य प्रार्थना कजो त मां पंहिंजी सेवा ऐं साधना खे चङे तरीक़े सां करे सघां। हरे कृष्ण।